एस्तेर अध्याय 5। तिसऱ्या दिवशी एस्तेरने आपली राजवस्त्रे परिधान केली आणि ती राजमहालाच्या आतल्या भागात जाऊन उभी राहिली। राजमंदिरात घराच्या दरवाजासमोर राजा सिंहासनावर बसला होता, त्यामुळे राजाने एस्तेर राणी चौकात उभी राहिलेली पाहिली तेव्हा तिच्यावर त्याची कृपादृष्टी झाली। आपल्या हातातला सोन्याचा राजदंड त्याने तिच्या दिशेने पुढे केला तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या दुसऱ्या टोकाला स्पर्श केला। मग राजाने तिला विचारले, एस्तेर राणी, तुला काय पाहिजे? तुझी विनंती काय आहे? अगदी अर्ध्या राज्या एवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल। एस्तेर म्हणाली, महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपल्यासाठी भोजन तयार केले आहे, त्यास राजाने हमानास घेऊन यावे। तेव्हा राजा म्हणाला, हमानाला ताबडतोब घेऊन या, म्हणजे आम्हास एस्तेरच्या म्हणण्याप्रमाणे जाता येईल। राजा आणि हमान मग एस्तेरने तयार केलेल्या भोजनास गेले। ते द्राक्षारस घेत असताना पुन्हा राजाने एस्तेरला विचारले, तुझी विनंती काय आहे? ते तुला मिळेल। तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्या एवढी असली तरी सुद्धा ती मान्य होईल। एस्तेरने उत्तर दिले, माझे मागणे आणि माझी विनंती हीच आहे की जर महाराजांची माझ्यावर कृपादृष्टी झाली असेल तर राजा आणि हमान यांनी उद्याही यावे। उद्या मी राजासाठी आणि हमानासाठी आणखी एक मेजवानी देईन। आणि मग राजाने म्हटल्याप्रमाणे मला जे काय मागायचे ते मी उद्या मागेन। हमान त्या दिवशी अतिशय आनंदात आणि चांगल्या मनस्थितीत निघाला, पण राजवाड्याच्या दरवाजाजवळ आपणास पाहून मर्दखय उठला नाही की थरथर कापला नाही हे हमानाने पाहिले। तेव्हा त्यास त्याचा अतिशय संताप आला। तरीही आपल्या रागाला अवर घालून हमान घरी आला आणि मग आपले मित्र आणि त्याची पत्नी जेरेश यांना त्याने बोलावले। आपल्या ऐश्वर्याची बढाई मारायला हमानाने सुरुवात केली आणि आपली पुत्र संतती राजाने केलेले आपले अनेक प्रकारचे सन्मान, राजाने आपल्याला दिलेले सर्वोच्च अधिकाराचे स्थान या सगळ्यांची तो बढाई मारू लागला। हमान म्हणाला, एवढेच नाही तर एस्तेर राणीने आज दिलेल्या मेजवानीला राजा बरोबर माझ्या शिवाय कोणालाच बोलावले नाही आणि पुन्हा उद्याही राणीने मला राजा बरोबर बोलावले आहे, पण तो यहुदी मर्दखय जोपर्यंत राजद्वाराशी बसलेला पाहत आहे तोपर्यंत हे सर्व व्यर्थ आहे। मग हमानाची पत्नी जेरेश आणि त्याचे सगळे मित्र त्यास म्हणाले, त्याला फाशी देण्यासाठी एक खांब उभारायला सांग, तो 50 हात उंच असावा, मग सकाळी राजाला त्यावर मर्दखयाला फाशी द्यायला सांग, त्यानंतर राजा बरोबर खुशाल मेजवानीला जा, म्हणजे तुला आनंद होईल। हमानाला ही गोष्ट आवडली म्हणून त्याने फाशीचा खांब करून घेतला।